दुसरे तिमथ्याला पत्र अध्याय 4। देवासमोर आणि ख्रिस्त येशू समोर मी तुला गांभीर्याने आज्ञा करतो, जे जिवंत आहेत व जे मेलेले आहेत त्यांचा येशू ख्रिस्त हाच न्याय करणार आहे। येशू ख्रिस्ताचे राज्य व त्याचे परत येणे याविषयी घोषणा कर। मी तुला देवासमोर व ख्रिस्तासमोर ही आज्ञा करतो, वचन गाजवीत रहा, सोयीच्या किंवा गैरसोयीच्या अशा कोणत्या वेळी तुझे कार्य करण्यास तयार रहा। लोकांना जे करायचे आहे त्याविषयी त्यांची खात्री पटव। जेव्हा ते चुका करतील तेव्हा त्यांना सावध कर। लोकांना उत्तेजन दे आणि हे सर्व काळजीपूर्वक शिक्षण देण्याने व मोठ्या सहनशीलतेने कर। मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण ऐकण्याची इच्छा धरणार नाहीत, त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील। त्यांची कान उघडणी कर। सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते भाकड कथांकडे लावतील, पण तुझ्या बाबतीत स्वतः सावधानतेने वाग, दुःख सहन कर, स्वार्थेची घोषणा करण्याचे काम कर, देवाने दिलेली सेवा पूर्ण कर। माझ्या बाबतीत म्हणायचे तर मी अगोदरच प्यारपणासारखा ओटला जात आहे व माझी या जीवनातून जाण्याची वेळ आली आहे। मी सुयुद्ध जिंकले आहे, मी माझी शर्यत संपविली आहे, मी विश्वास राखला आहे। आता माझ्यासाठी विजेत्यासाठी असलेला मुकुट जो नीतिमत्व तो वाट पाहत आहे आणि प्रभू जो नीतिमान न्यायाधीश तो मला त्या दिवशी मुकुट देईल, आणि केवळ मलाच तो देईल असे नाही तर जे सर्व त्याच्या येण्याची प्रेमाने वाट पाहत आहेत अशा सर्वांना देईल। तुला शक्य होईल तितक्या लवकर मला भेटावयाला येण्याचा प्रयत्न कर, कारण देमास मला सोडून थेसलनिकास गेला आहे, कारण त्याला आजचे जग प्रिय आहे। क्रेस्केस गलतियास गेला आहे व तीत दालमतियास गेला आहे। लूक एकटा असा आहे की जो अजून देखील माझ्याजवळ आहे। जेव्हा तू येशील तेव्हा मार्कलाही तुझ्या बरोबर घेऊन ये, कारण सेवेकरिता तो मला उपयोगी आहे। तुखिकाला मी इफिसास पाठविले आहे। त्रोवसात कार्पाच्या घरी राहिलेला माझा झगा येताना घेऊन ये, तसेच माझी पुस्तके विशेषतः चर्मपत्राच्या गुंडाळ्या घेऊन ये। अलेक्सांद्र तांबटाने माझे खूप नुकसान केले आहे, त्याने केलेल्या त्याच्या कृत्यांबद्दल देव त्याची फेड करील। त्याच्यापासून स्वतःचे रक्षण कर, कारण त्याने आपल्या शिक्षणाला जोरदारपणे विरोध केला होता। पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही, त्याऐवजी ते सर्व मला सोडून गेले। देवाकडून हे त्यांच्या विरुद्ध मोजले जाऊ नये। प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व विदेशांनी ती ऐकावी। सिंहाच्या मुखातून त्याने मला सोडविले। प्रभू मला सर्व दुष्कृत्यांपासून सोडविल व त्याच्या स्वर्गाच्या राज्यात सुखरूपपणे आणील। त्याला सदा सर्व काळपर्यंत गौरव असो। प्रिस्किल्ला, अक्विल्ला आणि अनिसिफरच्या घरातील लोकांना सलाम सांग। हे रास्त करिंथात राहिला, त्रफिमाला मी मिलेता येथे सोडले कारण तो आजारी होता। तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर। युबुल, पुदेस, लीन, क्लोदिया व इतर सर्व बंधू तुला सलाम सांगतात। प्रभू तुझ्या आत्म्याबरोबर असो। देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो।